हॅलो, मिलिंद भांडारकर साहेब बोलतात का? साहेब नमस्कार, मी अमित गुजराती बोलतो आहे, परांजपे स्कीमच्या आर्यवर्त प्रोजेक्ट मधून. नाशिक. येस सर, नमस्कार. ओके ओके ओके. हो, राईट राईट. मला तुमची एन्क्वायरी माझ्याकडे आलेली आहे. हो, राईट राईट. येस सर, आपण प्रॉपर्टी बघतात ना नाशिक मध्ये?
चांगली